नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय. भाजप 132, शिवसेना 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा. महाराष्ट्रानं विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठवाड्यात 46 पैकी महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला अवघ्या 7 जागा. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी. आणि बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 218 धावांनी आघाडीवर. आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकूण 288 मतदारसंघांपैकी भाजपनं 132, शिवसेनेनं 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 20 जागा जिंकल्या, त्याखालोखाल काँग्रेसनं 16 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्ष तसंच जनसुराज्य शक्ती पक्षानं प्रत्येकी 2 तर प्रत्येकी 1 जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष तसंच राजर्षी शाहू विकास आघाडी यांचा समावेश आहे. या विजयातून महाराष्ट्रानं विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.
आज नेगेटिव्ह पॉलिटिक्स की पराजय हुई है, परिवारवाद की हार हुई है. आज महाराष्ट्र ने विकसित भारत के संकल्प को और मजबूत किया है. मैं भाजपा के एनडीए के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देता हूं, अभिनंदन करता हूं.
हा निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपण लोकांची मतं नव्हे तर मनं जिंकल्याचं म्हटलं आहे. काल मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले,
लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे, लोकांना सुडाचं राजकारण नको आहे, लोकांना हवंय डेव्हलपमेंट हवंय आणि विकास विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेनं दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत अजित पवार यांनी लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं. मावळत्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना जनतेनं पुन्हा विधानसभेवर पाठवलं आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. यासोबतच गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, उदय सामंत, आदिती तटकरे, दीपक केसरकर, अतुल सावे, दादा भुसे, मंगल प्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, दिलीप वळसे पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पुन्हा विजय मिळवला. अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेनं विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे. काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना मात्र यंदा जनतेनं नाकारला आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश आहे.
राज्यातल्या अन्य विजयी उमेदवारांमध्ये राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, महेश सावंत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, रवी राणा, दीपक केसरकर, आदिती तटकरे, आमशा पाडवी, आणि निलेश राणे तसंच नितेश राणे यांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात सर्व 11 तसंच धुळे जिल्ह्यातल्या सर्व 5 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. नाशिकमधल्या 15 पैकी 14 तर नंदुरबारमधल्या 4 पैकी 3 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 जागांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे 10 उमेदवार विजयी झाले तर 2 जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मराठवाड्यातल्या 46 विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीनं 39 तर महाविकास आघाडीनं 7 जागांवर विजय मिळवला. याबाबत आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के, रवी उबाळे, सुदर्शन चापके, रमेश कदम, शशिकांत पाटील, अनुराग पवळे, देवीदास पाठक आणि समीर पाठक यांनी घेतलेला हा संक्षिप्त आढावा.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजपाचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उडान, परतूरमधून भाजपाचे बबनराव लोणीकर तर भोकरदनमधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला आहे.
बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये परळी येथे धनंजय मुंडे, बीड येथे संदीप क्षीरसागर, माजलगाव येथे प्रकाश सोळंके, केज येथे नमिता मुंदडा यांना पुन्हा विजयाची संधी मिळाली आहे. तर विद्यमान आमदारांचा पराभव करत गेवरा येथे विजयसिंह पंडित तर आष्टी येथे सुरेश धस विजयी झाले आहेत.
उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे कैलास पाटील, परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे विजयी झाले आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख, औसा विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे अभिमन्यू पवार, निलंगा विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, उदगीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे रमेश कराड हे निवडून आलेले आहेत.
परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर राहुल पाटील विजयी. पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर विजयी. जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर साकोरे विजयी. तर गंगाखेड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे विजयी.
हिंगोली जिल्ह्यातील 3 विद्यमान आमदारांनी आपापले गड शाबूत राखले आहेत. वसमत विधानसभेतून चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे विजयी झाले आहेत. कळमनुरीतून आमदार संतोष बांगर हे विजयी झाले आहेत. तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपला गड कायम राखला आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर मतदारसंघात भाजपाच्या श्रीजया चव्हाण, मुखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर तुषार राठोड, नायगावमध्ये भाजपाच्या राजेश पवार, देगलूरमध्येही जितेश अंदापूरकर यांनी भाजपाकडून विजय प्राप्त केला. किनवटमध्ये भाजपाकडून भीमराव केराम, लोहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनाचे आनंद बोंढारकर, नांदेड उत्तरमध्ये शिवसेनाचे बालाजी कल्याणकर आणि हदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचेच बाबूराव कदम हे विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद पूर्वमधनं अतुल सावे, औरंगाबाद पश्चिम मधून संजय सिरसाट, सिल्लोडमधनं अब्दुल सत्तार, गंगापूरमधनं प्रशांत बंब, वैजापूरमधनं रमेश बोरणारे, पैठणमधनं विलास भुमरे, फुलंब्रीवरनं अनुराधा चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. कन्नड मतदारसंघातून विद्यमान आमदारांचा पराभव करत संजना जाधव विजयी झाले आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मराठवाड्यातल्या सर्व वार्ताहरांसह छत्रपती संभाजीनगरहून समीर पाठक.
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चानं 34 तर काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षानं 20 जागा जिंकल्या. केरळमधल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी 410,931 मतांनी विजयी झाल्या आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉ संतुख हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तिसऱ्या स्थानी राहिले. बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेत पहिल्या सामन्याच्या काल दुसऱ्या दिवशी भारतानं बिनबाद 172 धावा करत 218 धावांची आघाडी घेतली. यात यशस्वी जयस्वालच्या 90 तर केएल राहुलच्या 62 धावांचा समावेश आहे. त्यापूर्वी काल सकाळी यजमान संघाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 116 भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.